आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी परीक्षेतल्या गैरप्रकारांबाबत दाखल झालेल्या 40 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू। महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबरच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार, तर छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेत 2 जवान शहीद, 2 जखमी। बँक घोटाळा प्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादुरगड आणि जमशेदपूर या शहरात ईडीचे छापे। आणि आयसीसी T20 क्रिकेट जागतिक मानांकन जाहीर। नीट यूजी परीक्षेतल्या गैरप्रकारांबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे। केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंत झालेल्या चौकशीचा अहवाल न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला। सद्यस्थितीत हा अहवाल जाहीर केला तर पुढच्या चौकशीवर दुष्परिणाम होऊ शकतो असं सीबीआयचं म्हणणं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या 40 याचिकांवर सुनावणी सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 2 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज झाला। न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी पदाची शपथ दिली। न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यापूर्वी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयात कार्यरत होते, तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयात कार्यरत होते। हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलंय। ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। यावेळी त्यांनी नकारात्मक राजकीय वातावरण, देशाची सुरक्षा आणि त्याचा परिणाम याकडेही लक्ष वेधलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला। गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगतच्या जंगलात काल दुपारी पोलिसांबरोबरच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले। एट्टापल्ली तालुक्यात जारावंडी क्षेत्रातल्या जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती, त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला। पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले। त्यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून 3 AK-47, 2 बंदुका, 1 कार्बाईन, 1 SLR आणि 7 स्वयंचलित शस्त्र ताब्यात घेतली असून या परिसरातलं नक्षलवादविरोधी अभियान आणखी तीव्र केलंय। दरम्यान या यशस्वी अभियानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं असून ही मोहीम गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी निर्णायक ठरेल असं म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा केली असून पोलिसांच्या या तुकडीला 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे 2 जवान शहीद झाले। या परिसरात माओवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू होती, त्यावेळी माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जम्मू आणि काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी झालेत। जद्दन बटा गावात शोध मोहिमेसाठी उभारलेल्या लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली। सुमारे 1 तास झालेल्या या चकमकीत जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं। दरम्यान सोमवारी आणि मंगळवारी दहशतवादी हल्ल्यात 4 लष्करी जवान शहीद झाल्यानंतर देस्सा आणि आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोध मोहीम राबवली जाते। रेल्वे सुरक्षा दलानं 2018 ते मे 2024 या 7 वर्षांच्या कालावधीत नन्हे फरिश्ते या नावानं राबवलेल्या मोहिमेत 84,000 अधिक बालकांची सुटका केली आहे. काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या मुलांसाठी राबवण्यात आलेल्या या खास मोहिमेअंतर्गत सुटका करण्यात आलेल्या बालकांना जिल्हा बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये घर सोडून पळून आलेली, बेपत्ता, निराधार, अपहरण करण्यात आलेली, मतिमंद आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा समावेश आहे. या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यात रेल्वे सुरक्षा दलानं 4,607 मुलांची सुटका केल्याचंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळा प्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादूरगड आणि जमशेदपूर या शहरांमध्ये छापे टाकले. 1,392 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं 15 ठिकाणी ही कारवाई केली. या प्रकरणी हरियाणामधल्या महेंद्रगडचे आमदार रावदान सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातही ईडीनं कारवाई केली. मेसर्स अलाइड स्ट्रिप्स लिमिटेड या कंपनीच्या नावे 1,392 कोटी रुपयांचं घेतलेलं कर्ज बुडवण्यात आलं होतं. या कंपनीशी रावदान सिंग यांचा संबंध असल्याचं ईडीच्या तपासात आढळून आलंय. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआय करत असून ही कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून मनोरमा फरार होत्या. भारताच्या पहिल्या परदेशस्थ जनऔषधी केंद्राचं उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी काल मॉरिशसमध्ये केलं. यावेळी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जगनॉथ उपस्थित होते. भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यानच्या आरोग्य भागीदारी उपक्रमांतर्गत भारतात उत्पादन झालेल्या आणि स्वस्त औषधांचा पुरवठा मॉरिशसमध्ये केला जाईल अशी ग्वाही जयशंकर यांनी यावेळी केली. त्याआधी जयशंकर यांनी मॉरिशसच्या ग्रँड बुआ परिसरात भारताच्या आर्थिक मदतीच्या आधारे उभ्या केलेल्या मेडिक्लिनिक उपक्रमाचं उद्घाटन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-19 संसर्ग झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी यासाठीचा दबाव वाढतोय. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते तसंच कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी अॅडम शेफ यांनी अध्यक्ष बायडन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचं जाहीर आवाहन केलंय. बायडन यांनी आपल्या वयाशी निगडीत आरोग्य आणि स्वास्थ्याचा विचार करून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही तर देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी ते हितकारक ठरेल असं मत अमेरिकी संसदेच्या बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केलंय. अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं आपला उमेदवार म्हणून बायडन यांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं यंदाची पुरुष T20ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 4-1 T20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलंय. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलंय तर यशस्वी जयस्वाल 6 स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून 8 स्थानावर आलाय. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंड्या हा टॉप 10 एकमेव भारतीय खेळाडू आहे तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा यानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना आज अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनो याच्याशी होणार आहे. स्वीडनच्या बस्तार टेनिस स्टेडियमच्या सेंटर कोर्टमध्ये आज दुपारी हा सामना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी परीक्षेतल्या गैरप्रकारांबाबत दाखल झालेल्या 40 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबरच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार तर छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेत 2 जवान शहीद, 2 जखमी. बँक घोटाळा प्रकरणी आज दिल्लीसह गुरुग्राम, महेंद्रगड, बहादूरगड आणि जमशेदपूर या शहरांमध्ये ईडीचे छापे आणि आयसीसी T20 क्रिकेट जागतिक मानांकन जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.